माफ करा.
काय माफ करा, डोळं फुटलं काय तुमचं? आयला ज्या ज्या वेळा घंटीवाली गाडी हातामध्ये घेतोय त्याच्या वेळा कोण नाही कोण येऊन अंगावर धडकतय.
पर हे
गबसा नाही, मी म्हणतो अख्ख्या गावात अंगावर येऊन धडकायला हा एकटा जण्या धोबी सापडला काय तुम्हाला?
म्हणजे तुम्हीच जण्या धोबी होय?
मग दुसरं कोण असणार? मीच. आयला तुम्ही मला ओळखीत नाही? म्हणजे या गावात तुम्ही नवीन दिसताय.
होय, आम्ही मुसाफिर आहोत.
मिशा
नाही, मुसाफिर. चीन, जपान, आयलंड, थायलंड
वगैरे वगैरे
अशा देशातून जाऊन
लांबून. हा म्हणजे तुम्ही बेवारशी
परदेशी? परदेशी.
हा तेच हो, परदेशी काय बेवारशी काय एकच. चला घरी चला, घरी चला.
तुम्हाला कशाला त्रास? ही दोन मोजके आहेत आणि ही दोन कशाला?
आता काय त्रास तर होणारच हो, पण आमच्या आईने सांगून ठेवलंय की कुणी बेवारशी दिसला की पहिले त्याला घरी आणून चाय पाणी दे. काय कुणाच्या रूपानं कोण कवा कधी कुठे येईल ते सांगता येत नाही. आता तुमच्या दोघांच्या रूपानं काय माती दोन्ही येणार आहे मला? पण आम्ही आईवाले पडलो का नाही?
आईवाले म्हणजे?
आईवाले म्हणजे आईचं ऐकणारे. तुम्हाला आहे का?
नाही.
हा आई नाही. ज्याला आय नाही त्याला काय नाही. काय नाही, एक वेळ माणसाला बाप नसलं चालत, पण आय पाहिजे. म्हणजे काय आहे की आयमुळे एक प्रकारचा उठाव येतो, समाजामध्ये एक मान असतो, म्हणजे एक दर्जा. त्याच्या आईला तुमच्यासारख्या बेवर्षा सांगून काय फायदा? गाढवा पुढे वाटली गीता.
अरे अरे अरे, माझे पाय कशाला धरतो
हे मला माहित आहे हो, पण आईने सांगितलं म्हणून धरतोय. आजपासून मी दोघांचेच पाय धरलेत, काल गाढवं धरलं, आज तुमचं धरतोय.
जगदंब जगदंब
जगदंब नाही, माझं नाव जने जने धोबी. तुम्ही मला ओळखीत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो ना. तुम्ही महाराजांचा मेहून आहे का नाही? आहे का नाही?
काय काम आहे तुझं?
काम काय एवढं काय मोठं काम नाही, फक्त दरबाराच्या कपड्याचं कंत्राट मला द्या बघा.
माझ्या हातात नाही.
हातात कसं नाही? आहे म्हणजे तुमच्याच हातात सगळे महाराजांचं.
नाही रे,
नाही नाही म्हणू नका. नाही कमिशन घ्या ना. अरे आता काय व्यवहार आहे, शान खाल पाहिजे. नाही असं नाही, पण कंत्राट मला द्या बघा. नाही म्हणू नका तुमचं. नाही ना तुमचं पाय जोडू बघा.
तू नाही
जोडेल पाहिजे बघा. मी पाय सोडणार नाही तुमचं. जीवच घेतो
काय पडलो?
आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोतरात धोतरात नाव आपल्या चड्डीत नाव चड्डीत नाव आपल्या तुमच्या पात्रात आली होती हो. म्हणजे आयला कुठे गेली? आता खिशामध्ये होती एवढ्या मध्ये. बघा ही बघा ही
म्हणत म्हणा की
हो आमच्या आईला सापडली. म्हणजे आता जी आता नेऊन दे, जिची कुणाची असेल तिला विचारायला रातभर झोप लागायची नाही.
खरंच झोप लागली नसती, पर एवढी घाय का? सकाळी द्यायची आणून, मी कुठे काय पळून जात होते.
तेच म्हणलं मी की सकाळी देतो म्हणून. तशी उपासकीने अंगावर आली म्हणजे जातोच का टाकू भट्टीत? त्याचं काय आम्ही पडलो आईवाले, त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो. नाही म्हणून मागत नाही, पण खरं सांगू का बाय, आमच्या आईसारखी आई नशिबानीच मिळती. नशिबानीच. हा अहो, दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही. आता साधी गोष्ट आहे, गिरायकाच्या खिसरला माल ही धोब्याची कमाई का नाही? आहे का नाही? पण आमच्या आईला पटत नाही, म्हणते बाबा दुसऱ्याचं नको, गरज असेल तर लक्ष्मी स्वतः होऊन चालत 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 आपल्या घरी. आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा? पण नाही, एक स्वभाव असतो माणसाचा.
तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे बघा.
असणार अगोदर आय जमीन मागून मी झालो, त्यामुळे माझा छाप आयवर पडला. आमच्या माय लग्नाची जोडी अख्ख्या गावात पॅपुलर आहे, सगळ्यांना माहिती आहे. कुणाला विचारा. हे बघा बाय, तुम्हाला एक सांगून ठेवतो, आमच्या आईची कधी मस्करी बिस्कर कधी नाही. हा तिचा स्वभाव लय कापट आहे. तिच्या युरुद्ध जो कोण गेला तो मियाला म्हणून समजा, मग मोठा ब्याई सारखा असं ना पार बाराच्या भावात गेला म्हणून समजा. हा तिचा म्हणजे कसं हम करू तू कायदा, हम करू तू कायदा.